भाषा सांगावया नको ते तू जाणली मी सभाषा आले मनात माझा या मूक भाषणाचा भावार्थ सर्वसाधा या मूक भाषणाचा भावार्थ सर्वसाधा माझी मलाच जाची जडली अमूल बाधा बाधित भावनेची प्रणयात होई वर्षा सांगावया नको ते तू जाणली सभाषा नवनीत स्वप्न भोळे माझा मनात रे नवनीत स्वप्न भोळे प्रीती सजागे का साकार आज झाले अधरी हसू